नमस्कार, मी सचिन खेडेकर। शिवरायांचा जन्म झाला ती परिस्थिती काहीशी विचित्रच होती। इथे शहाजीराजांनी पुणे परगण्याचा कारभार स्वतंत्रपणे पाहायला सुरुवात केली आणि त्याच काळात जिजाबाईंना दिवस गेले। आनंदाची चंद्रकोर वाढतच चालली होती। खरं तर बाळंतपणाला जिजाबाई माहेरी जायच्या, पण माहेर उद्ध्वस्त झालेलं। त्यात शहाजीराजांचा हा स्वतंत्र बाणा विजापूरच्या आदिलशहाला खोपलाच। त्यानं त्याच्या एका मराठी सरदारालाच फौजेसकट पुण्यास धाडलं आणि सुरू झाला पुण्याचा नाश। जाळपोळ, कापाकापी, एक सरदार दुसऱ्याशी लढत होता एका तिराईत सुलतानाखातर। या सगळ्या परिस्थितीत जिजाबाईंच्या सुरक्षेसाठी त्यांचा मुक्काम जुन्नर परगण्यातील किल्ले शिवनेरीवर हलवण्यात आला। हा किल्ला मोठा भक्कम किल्ला, त्या काळातही हा प्राचीन होता। सगळ्या बाजूनं सह्याद्रीची शिखरं त्याची राखण करत उभी होती। सारा प्रदेश हिरवागार। अशा प्रसन्न आणि सुरक्षित वातावरणात जिजाबाईंना मात्र डोहळे लागले ते चिंचा कैऱ्यांचे नाही तर ढाल तलवारींचे, स्वातंत्र्याचे। 19 फेब्रुवारी 1630 रात्री जिजाबाईंच्या पोटी पुत्ररत्न जन्मले। शिवनेरी किल्ला आनंदाच्या हजारो दिव्यांनी उजळून गेला। शिवनेरी गडाच्या छत्रछायेत पुत्राचा जन्म झाला म्हणून त्याचं नाव शहाजीराजांनी शिवाजी असं ठेवलं। स्वराज्याची सोनेरी पहाट उजाडली होती। इथूनच सुरू झाला महाराष्ट्राचा सुवर्ण काळ। बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय।